नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या 7,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी होणार आहे. यामध्ये नागपूर आणि शिर्डी विमानतळ इथल्या कामांचं भूमिपूजन आणि राज्यातल्या नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन होणार आहे. मुंबई, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ या ठिकाणी ही वैद्यकीय महाविद्यालयं सुरू होणार आहेत. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा 900 वाढणार असून एकूण 35 महाविद्यालयांमध्ये प्रतिवर्ष 4,850 एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत. भारतीय कौशल्य संस्था आणि महाराष्ट्रात विद्या समीक्षा केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग 10व्या वेळी रेपो दर 6.5% इतका कायम ठेवला आहे. नवी दिल्लीत बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्थायी ठेव सुविधा अर्थात स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर 6.25%, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर आणि बँक दर 6.75% इतके आहेत. फेब्रुवारी 2023 पासून बँकेनं प्रमुख व्याजदर स्थिर ठेवले आहेत. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल घरगुती उत्पादनाचा वृद्धीदर 6.7% इतका राहिल्याचंही बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. भौतिकशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री ई हिंटन या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासासाठी यांत्रिक शिक्षणात केलेल्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाल्याचं रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसनं जाहीर केलं. ट्रॅकोमा या संसर्गजन्य नेत्ररोगाची सार्वजनिक आरोग्य समस्या समाप्त करण्यात भारताला यश आलं असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संस्था WHO केली आहे. 1950 ते 1960 या काळात हा रोग भारतातल्या अंधपणाचं मुख्य कारण होता आणि याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं 1963 राष्ट्रीय ट्रॅकोमा नियंत्रण कार्यक्रम सुरू केला होता. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची आम्हाला घाई नाही, महायुतीची सत्ता कायम राखणं यावर आपला भर असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांमध्ये बूथ स्तरावर समन्वय राखण्यासाठी राज्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून तिन्ही पक्षात संपूर्ण समन्वय आहे असं यावेळी सांगण्यात आलं. मंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजी गर्जे, माजी खासदार आनंद परांजपे, महायुतीचे समन्वयक आशिष कुलकर्णी आणि भाजप माध्यम प्रभारी नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी आदींनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपाल आज बीड तसंच जालना जिल्हा दौऱ्यावर जाणार असून विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. शारदीय नवरात्र महोत्सवात आज 7व्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे. भगवान विष्णूंच्या कानातून निर्माण झालेल्या शुंभ निशुंभ दैत्यांचा तुळजाभवानी मातेनं वध केला. या युद्धानंतर थकलेल्या देवीला विष्णूनं आपली शेषशय्या विश्रांतीसाठी दिली अशी आख्यायिका सांगितली जाते. त्या प्रसंगाचं स्मरण म्हणून ही पूजा मांडण्यात येते. दरम्यान उद्या तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा आणि परवा 11 ऑक्टोबरला महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. नागपूर इथं पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं 68व्या धम्म प्रवर्तन दिन कार्यक्रमाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत हा सोहळा चालेल. उद्या सकाळी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत भिक्खूसंघ उपासक तसंच श्रामणेर यांना दीक्षा देतील. धम्म दीक्षेचा हा कार्यक्रम सलग 3 दिवस चालणार आहे. 11 ऑक्टोबरला पंचशील ध्वजारोहण तर शनिवारी संध्याकाळी धम्म प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.